सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सिंदूराची कंडी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय देव रत्न काचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे तळीत मुकुट शोभतो बरा तुझुन ते नपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरसोंड वक्र तुंड त्रिनयना आश्रमाचा वनवाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लवटवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा दुनिया जल निर्मळ वाये झुळझुळा जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा भारती ओ वाळू भावती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा बोळा नयनी विशाळा हरदांगी पार्वती सुमनांच्या माळा त्रिपुटीचे उदळण चितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेराळा मंथन पै केले जामादी औचित हर हर सापडले सुरपण प्राशन केले निळकंठना प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वारू भावती ओ वारू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव व्याघ्रवर परिवर्धन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन सुखकारी शतकोटी चे बीज वाचे उच्चारी रघुकुटी रत्नाम दासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वारु भावती ओ वारु तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव दुर्गे दुर्गण भारी तुझ विन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म देवारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुर मदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिभुवन गौणी पाता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साई विवाद करिता पडले प्रभाई ते तू भक्ता लागे पावस लवलाई जय देवी मदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजलासा देशा पासून सोडवी तोडी भव पाशा अंबे तुझ वाचून पुरपुर विलाशा नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा जय देव जय देवी महिषासुर मदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव ंगण वलीन चरण डोळ्यान पाईन रूप तुझे देवे अलिंगण आनंद पूजन भावेव वाळीन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या रमण त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसिंद्रियेण पूजा करा वा प्रकृति स्वभाव करो नियंत्रण सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं